श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 85वा श्लोक आहे. भजाराम विश्राम योगेश्वरांचा, जपूने मिला नेम गौरीहराचा. स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. आता ह्यातसुद्धा बघितलं तर वरच्या श्लोकात जी कल्पना आहे तीच ह्याच्यामध्ये पुन्हा आलेली आहे. पण ह्याच्यामध्ये जपयज्ञाचं एक महत्त्व सांगितलेलं आहे की आपण जे करत असतो त्याच्यामध्ये जपाला किती महत्त्व आहे ते इथं सांगितलं आहे. भजा राम विश्राम योगेश्वरांचा. हा राम कसा आहे? विश्रांतीचं ठिकाण आहे. जे कोणी मुनी आहेत, योगी आहेत, साधना करतायत, एवढंच नव्हे तर योगेश्वर म्हणजे महादेव जो आहे त्यालासुद्धा विश्राम जो मिळतो ह्या रामनामाच्या ठिकाणीच त्याला विश्रांत आहे. त्यामुळे हा राम, रामाचं नाम हे सर्वांचं विश्रांतीचं ठिकाण आहे. विश्रांती हवीना काय करायचं? नामस्मरणात राहा. सगळ्याचा विसर पडण्यासाठी हे उपयोगी आहे. ज्याचं स्मरण आपल्याला त्रास देणार आहे, व्यग्रता आणणार आहे, आपल्या देह मनबुद्धीच्या कल्पना त्याचे व्याप, जगात चाललेले आजूबाजूला व्याप, विसरायचं आहेत ना तुम्हाला, विश्राम पाहिजे ना, नामस्मरणात राहा शांतपणे. अगदी लोकांतात बसलेले असताना सुद्धा आपण एकांत मिळवू शकतो जर रामनामात रंगता आलं तर. म्हणते म्हणताय तिथे भजा राम विश्राम योगेश्वरांचा, आणि त्याच्यासाठीच जपू नेमिला नेम गौरी हराचा. गौरी पार्वती, हर शंकर. शंकर आणि पार्वती ह्या दोघांनी काय केले? हा विश्राम मिळण्यासाठी जपाचा नेम केलेला आहे, जपयज्ञ करायचं ठरवलेलं आहे. एखादा नेम केला की तो नीट पार पाडायचा असतो. तसं यांनी त्याचा जप करण्याचं ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे त्या जपामध्ये ते मग्न आहेत. म्हणून जपू नेमिला नेम गौरी हराचा. स्वये निववी तापसी चंद्रमौळी, मागच्या श्लोकात सांगितलेलं आहे तोच हा विचारायचा आहे. चंद्रमौळी शंकर तापसी आहे, तपस्वी आहेत. स्वये निववी, मागच्या ह्याच्यात म्हटलं आहे निवाला स्वये, आणि इथं म्हटलं आहे स्वये निववी, एकच अर्थ आहे. आपल्याला शांत करायचं आहे. दहा दहा जो आहे तो शमवायचा आहे. तर गौरी हर शंकरांनी काय केलं? रामनामात राहिला, सर्व रामायण वाटून टाकलं आणि दोनच अक्षरं कंठात धारण केली, राम. आणि त्यामुळे तो निवालेला आहे. तर हाच वरचा विचार या श्लोकात आलेला आहे. आणि म्हणून पुन्हा ते म्हणत आहे तुम्हा सोडवी. वर म्हटलंय जीवा सोडवी, एकच अर्थ आहे. आपण जोवर जीवभावावर आहोत, देहभावावर आहोत, तेवर आपल्याला सोडवायचं आहे. आत्मभावावर असल्यानंतर सोडवण्याचा प्रश्न येत नाही, तो सुटलेलाच आहे, मुक्तच आहे. जसे संत असतात स्वतः मुक्त होतात आणि इतरांना ते मुक्तीचा मोक्षाचा मार्ग सांगतात. पण जोपर्यंत हा खालीच आहे देहभाव जीवभाव, तोपर्यंत म्हटलं ते म्हणतात तुम्हाला सोडवी. तुम्हाला जर सोडवायचं असेल तर हा अंतकाळी हा राम आहे, हा तुम्हाला सोडवेल. तो तुम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवेल. तुमच्या पाठीमागं आपली शक्ती उभं करेल, तुम्हाला धैर्य देईल. नेमकं काय करावं काय करू नये हेही तुम्हाला तो दाखवेल. फक्त तुम्ही त्याप्रमाणे चालायचं आहे. आता प्रश्न इथं असा येतो, प्रत्यक्ष राम आपल्याला कसं काय मार्गदर्शन करणार? त्या ठिकाणी म्हटलंय संत ही माझी रूपडी असं म्हटलेलं आहे. जे पूर्णत्व पावलेले संत असतात त्यांच्या रूपाने भगवंतच अज्ञानी जीवांना, बद्ध मुमुक्षु जीवांना मार्गदर्शन करत असतो. प्रत्यक्ष भगवंत बोलायला येत नाही आपल्याशी, त्याच्याशी आपण संपर्क साधू शकत नाही, त्याला काही विचारू शकत नाही, परंतु संत सत्पुरुषांना आपण विचारू शकतो. त्यामुळे आपल्याला हा मार्ग समजून घ्यायचा असेल तर अशा संत सत्पुरुषांना, सद्गुरूंना शरण जावं आणि त्यांना मार्ग विचारावा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण जावं. असं म्हटलेलं आहे की भगवंताच्या कृपेनं भगवंताची उपासना केली असता, त्याचं स्मरण केलं असता, त्याच्या कृपेनं संत सद्गुरूंची भेट होते जीवाला. आणि संत सद्गुरूंच्या कृपेनं, त्यांनी सांगितलेल्या साधनेनं जीव हा रामरूप भगवद्रूप होतो, भगवंताशी मिळून जातो. एकदम जीवाला भगवंताशी मिळून जाता येत नाही, मध्यस्थ जो आहे सद्गुरू तो आपल्याला लागतो. याच्यामध्ये सद्गुरूंच्याबद्दल फारसं लिहिलेलं नाही आहे, पण तरी पुढे आलेलं आहे एका ठिकाणी, त्यांच्या संगतीत राहावं, सत्संगती. याचाच अर्थ सद्गुरूंची संगती, संतांची संगती. तर ती मिळाली असता परमार्थामध्ये, कारण परमार्थात सद्गुरूशिवाय पुढे मार्ग नाही. सद्गुरू आपल्याला नेमका मार्ग दाखवतात आणि आपल्याला तिथं नेण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. तो जर सच्छिष्य असेल, नेमक्या मार्गाने चाललेला असेल, तर त्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकतात. जे इतरांना काही करता येत नाही ते सद्गुरू करतात. म्हणून समर्थांच्या दासबोधामध्ये सद्गुरूंचं वर्णन सांगताना, त्यांचं स्तवन करताना सद्गुरू काय करतात हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते समास आपण वाचले तर लक्षात येईल की संत सद्गुरूंचं महत्त्व काय आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी, म्हणून त्याला भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा, स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. जय जय रघुवीर समर्थ.